अष्टमसर्ग भरताचे वनाकडे प्रस्थान वाटेत गुह आणि भरद्वाज यांची भेट आणि चित्रकूट दर्शन। श्री महादेव म्हणाले, एका दिवशी मुनीश्वर आणि मंत्री यांच्यासह भगवान वशिष्ठ हे देवसभेप्रमाणे असणाऱ्या राज्यसभेत प्रविष्ट झाले। चतुर्मुख ब्रह्मदेवाप्रमाणे असणारे वशिष्ठ तेथे आसनावर विराजमान झाले। नंतर त्यांनी शत्रुघ्नासह भरताला तेथे बोलावून घेतले आणि त्याला आसनावर बसवले। नंतर देश व काल यांना उचित असे वचन वशिष्ठ शत्रुघातक भरताला बोलले, वत्सा, तुझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे आज आम्ही तुला राज्यपदावर अभिषेक करणार आहोत। हे पुरुषश्रेष्ठा, तुझ्यासाठी कैकेने राज्य मागून घेतले होते, म्हणून सत्य प्रतिज्ञा राजाने प्रतिज्ञा करून ते राज्य तुला दिले आहे। म्हणून आता मुनींच्या द्वारा मंत्रोच्चारपूर्वक राज्याभिषेक होऊ दे। ते वचन ऐकून भरत सुद्धा म्हणाला, अहो मुनीनाथ, मला राज्य कशाला? खरे म्हणजे श्रीराम हेच राजाधिराज आहेत आणि आम्ही त्याचे सेवक आहोत। म्हणून मी तुम्ही आणि राक्षसणीसारख्या कैकेखेरीज इतर माता असे आपण सर्वजण रामांना परत आणण्यासाठी उद्या सकाळी त्वरेने वनाकडे जाऊया। नाम मात्र माता असणाऱ्या कैकेला मी आत्ताच ठार केले असते, परंतु स्त्रीची हत्या केल्यास मला रघुश्रेष्ठ राम क्षमा करणार नाही। तेव्हा उद्याचा दिवस उजाडताच मी शत्रुघ्नासह पायी पायी दंडकारण्यात जाणार आहे। तुम्ही या अगर येऊ नका। ज्या प्रकारे राम वनात गेले त्याच प्रकारे राम परत येत नाहीत तोपर्यंत शत्रुघ्नासह मी वल्कलाने जटा धारण करून फळे मुळे यांचाच आहार करीत जमिनीवर झोपेन, असा आपला निश्चय सांगून भरत गप्प बसला। छान छान असे म्हणत आनंदाने युक्त होऊन सर्व लोकांनी त्याची प्रशंसा केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भरत निघाल्यावर सुमंताने प्रेरणा दिलेले सर्व सैनिक, हत्ती, घोडे यांच्यासह त्याच्या मागोमाग निघाले। कौसल्या इत्यादी राजस्त्रिया, वशिष्ठ इत्यादी द्विजगण असे सर्वजण पृथ्वीला आच्छादित करीत त्याच्या मागे पुढे दोन्ही बाजूने यथायोग्य रीतीने निघाले। शृंगवेर नगरीस पोहोचल्यावर शत्रुघ्नाने प्रेरणा दिलेली ती मोठी सेना गंगा नदीच्या तीरावर सगळीकडे तळ ठकून राहिली। भरत आला आहे हे ऐकल्यावर गोळ्याच्या मनात शंका आली की मोठी सेना बरोबर घेऊन भरत इथे आला आहे, श्रीरामांना काहीच कल्पना नाही, असे काहीतरी वाईट कृत्य करण्यास तर तो आलेला नसेल ना। तेव्हा त्याच्याजवळ जाऊन त्याचे मन जाणून घ्यावेस हवे। जर त्याचा भाव शुद्ध असेल तरच तो माझ्या मदतीने गंगा नदी ओलांडून जाईल, नाहीतर माझे ज्ञाती बांधव हातात छत्र घेऊन नावा खेचून काढून उभ्या करतील आणि सगळ्या दिशाकडे लक्ष ठेवून सावध राहतील। अशा प्रकारे आपल्या सर्व ज्ञाती बांधवांना आज्ञा करून आणि नाना प्रकारचे पुष्कळ नजराने घेऊन गुह भरताकडे गेला। विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रे धारण करणाऱ्या ज्ञाती बांधवासह तो भरताकडे पोहोचला आणि भरताच्या पुढे त्याने सर्व नजराने ठेवले। जेव्हा त्याने सगळीकडे पाहिले तेव्हा त्याला दिसले की वल्कल वस्त्र धारण केलेला, मेघाप्रमाणे श्याम जटारूपी मुकुट धारण करणारा, रामाबद्दल शोक करणारा, राम राम असे तोंडाने म्हणणारा व धाकटा बरोबर असणारा भरत मंत्र्यांच्या समयेत बसलेला आहे ते पाहून निषादराज गुहाने जमिनीवर मस्तक ठेवून मी गुह आहे असे म्हणून भरताला नमस्कार केला। झट दिशी गुहाला उठून आदरपूर्वक भरताने त्याला आलिंगन दिले आणि शांतपणे त्याचे कुशल विचारले। नंतर मोकळ्या मनाने तो गुहाला मित्रत्वाने म्हणाला, हे बंधू, तू रामचंद्राबरोबर येथे राहिला होतास आणि निर्मळ मनाच्या हर्षाश्रुपूर्ण नेत्र असलेल्या श्रीरामाने तुला आलिंगन दिले होते। लक्ष्मण व सीता बरोबर असणाऱ्या कमलपत्राप्रमाणे नेत्र असणाऱ्या श्रीरामाने तुझ्याबरोबर संभाषण केले होते, यामुळे तू धन्य झालायस, तुझे जीवन सफल झाले। हे सुव्रता, तू श्रीरामांना जेथे पाहिलेस तेथे तू मला ने, तसेच सीतेसह राम जेथे झोपले होते ते स्थान तू मला दाखव। तू रामाचा प्रियतम मित्र आणि रामांची भक्ती करणार आहेस, म्हणून तू भाग्यवान आहेस, असे बोलताना श्रीरामांची पुन्हा पुन्हा आठवण केल्याने भरताचे डोळे अश्रूने भरून गेले। रात्री राम जेथे झोपले होते तेथे भरत गुहाबरोबर गेला। नंतर ज्यावर कुश गवत पसरले होते आणि सीतेच्या अलंकारातून गळून पडलेल्या सुवर्ण मणाने ते सुशोभित झाले होते असे ते रामांचे शयनस्थान भरताने पाहिले, तेव्हा दुःखाने व्याकुळ झालेला तो भरत शोक करू लागला। अहो, अतिशय सुकुमार जनक कन्या सीता प्रासादातील मऊ आवरण असणाऱ्या आणि सुंदर अशा रत्नजडीच्या पलंगावर रघुनाथासह झोपत असे. तीच माझ्यामुळे रामासह कुशांच्या बिछाण्यावर दुःखाने कशी बरी झोपली असेल. माझा धिक्कार असो, पापाच्या राशीप्रमाणे असणाऱ्या कैकेपासून मी उत्पन्न झालो, म्हणूनच माझ्या निमित्तानेच परमात्मा रामांना हे क्लेश सहन करावे लागले. आहा, जो लक्ष्मण आनंदित मनाने वनातही श्री रामांच्या मागोमाग नेहमी जातो त्या महात्म्या लक्ष्मणाचा जन्म अतिशय सफल होईल. श्री रामांचे जे दास आहेत त्यांच्या दासांचा दास जर मी होईन तरच माझा जन्म सफल होईल, यात संशय नाही. हे बंधू गुहा, जर तुला माहीत असेल तर मला सांग की श्रीराम कुठे आहेत. त्यांना लगेच परत नेण्यासाठी मी तेथे जाणार आहे. भरताचे हृदय शुद्ध आहे हे पाहून गुह स्नेहपूर्वक त्याला म्हणाला, स्वामी, कमलपत्राप्रमाणे नेत्र असणारे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या ठिकाणी तुझी अशी शुद्ध भक्ती आहे, तू खरोखरच धन्य आहेस. मंदाकिनी नदीच्या जवळील चित्रकूट पर्वताच्या जवळ श्रीराम आपल्या लहान भावासह मुनींच्या आश्रमस्थानी राहत आहेत. तेथे जानकीसह प्रभू श्रीराम आनंदाने सुखात राहत आहेत. चल आपण तेथे लवकर जाऊ, प्रथम तेथे गंगा नदी पार करून घे, असे सांगून तो त्वरित निघून गेला. सैन्यासह भरताला महानदी गंगा तरून जाता यावी म्हणून त्याने 500 नौका आणून घेतल्या आणि राजाला शोभेल अशी एक नौका त्यावेळी गुहाने स्वतःच आणली. त्या नावेत त्याने भरत शत्रुघ्न रामाची माता आणि वसिष्ठ यांना बसवले आणि दुसऱ्या एका नावेत त्याने कैकेयी आणि अन्य राजस्त्रियांना बसवले. गंगा नदी झटपट पार करून भरद्वाजांच्या आश्रमाकडे निघाला. आश्रमापासून एका दूर स्थानी आपले मोठे सैन्य ठेवून शत्रुघ्नासह भरत त्या आश्रमाकडे निघाला. प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या त्या मुनीला आश्रमात बसलेले पाहून भरताने अतिशय भक्तीने साष्टांग प्रणिपात केला. तो राजा दशरथांचा पुत्र आहे हे कळल्यावर त्यावेळी त्या मुनीश्वराने त्याचा प्रेमाने सत्कार केला व त्याचे कुशल विचारले. नंतर जटाने वल्कले धारण करणाऱ्या त्या भरताला पाहिल्यावर ते मुनी म्हणाले, राज्याचे प्रशासन करणाऱ्या तू आज ही वल्कले इत्यादी का धारण केलीस आणि जेथे मुनी आश्रय घेतात अशा या वनात तू का बरे आलायस. भरतध्वजांचे वजन ऐकल्यावर डोळ्यात आश्रय आणून भरत बोला, अहो भगवान, सर्व भूतांच्या मनात राहणाऱ्या तुम्हाला सर्व काही माहीत आहे, तथापि तुम्ही पृच्छा करीत आहात ही गोष्ट म्हणजे तुमचा माझ्यावर थोडासा अनुग्रहच आहे. श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न आणणे आणि रामाला वनवास देणे इत्यादी जे काही कर्म कैकेयीने केले त्या बाबतीत मला काहीही माहीत नव्हते. या बाबतीतही हे मुनिश्रेष्ठा तुमचे पादयुगुल हेच मला आज प्रमाण आहे, असे सांगून आर्तचित्त झालेल्या भरताने मुनींच्या चरणयुगुलाला स्पर्श करून म्हटले, हे देवा, मी दोषी आहे की निर्दोष आहे हे जाणण्यास तुम्हीच योग्य आहात. अहो स्वामी, महाराज राम विद्यमान असताना मी राज्य का करावे. अहो मुनिश्रेष्ठा, मी रामचंद्रांचा नित्य दास आहे, म्हणून हे मुनिश्रेष्ठा श्री रामांच्या चरणाजवळ जाऊन मी त्यांच्या पाया पडेन आणि येथेच सर्व राज्याभिषेकाची सामग्री श्री रामांना अर्पण करेन. वसिष्ठ इत्यादी तसेच नगरवार आणि ग्रामवासी यांच्यासह मी रामांना अभिषेक करेन आणि त्यांना अयोध्येला नेईन. नंतर अतिशय सामान्य माणसाप्रमाणे त्यांचा दास होऊन मी त्या लक्ष्मीपती श्रीरामाची सेवा करेन. भरताने उच्चारलेले वचन ऐकल्यावर अत्यंत आश्चर्यचकित होऊन मुनीने त्याला आलिंगन देऊन त्याच्या मस्तकाचे अवघ्रण केले, त्याची स्तुती केली आणि त्याला म्हटले, वत्सा, हे मी पूर्वी ज्ञानदृष्टीने दांडे होते, तू शोक करू नकोस, लक्ष्मणापेक्षा सुद्धा तू श्रीरामांचा श्रेष्ठ भक्त आहेस. हे पुण्यशील भरता, तुझ्या सैन्यासह तुझा आदर सत्कार करण्याची माझी इच्छा आहे, आजच तू सैन्यासह येथेच भोजन करून उद्या रामाजवळ जावेस. जशी आपली आज्ञा, असे भरत म्हणाला. त्यानंतर पाण्याने आचमन करून मौन धारण करून मुनी भरद्वाज या यज्ञशाळेमध्ये बसले आणि त्यांनी सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूचे ध्यान केले. तेव्हा त्या कामधेनूने सर्वांच्या इच्छेनुसार सर्व अलौकिक खाद्यपदार्थ निर्माण केले. सैन्यासकट भरताच्या इच्छेप्रमाणे त्या कामधेनूने सर्व मनोरथ अशा प्रकारे पूर्ण केले की सर्व सैनिक संतुष्ट झाले. त्यानंतर शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे प्रथम त्या योगीराज मुनीने वसिष्ठांची पूजा केली आणि सर्व सैन्यासह भरताला तृप्त केले. त्यानंतर स्वर्गसदृश अशा त्या आश्रमात एक दिवस राहून प्रातःकाळी पुन्हा भरद्वाजांना अभिवादन करून व अनुज्ञा घेऊन भरत आपल्या धाकट्या भावासह रामाजवळ जाण्यास निघाला. चित्रकूट पर्वताच्या जवळ पोहोचल्यावर सर्व सैनिकांना दूरच थांबण्यास सांगून श्री रामांच्या दर्शनासाठी भरत स्वतःच पुढे निघाला. शत्रुघ्न सुमंत आणि गुह यांच्यासह शत्रुपीडक भरताने सर्व तपस्वी लोकात शोध घेतला, पण राम न दिसल्याने तो परत फिरला. श्री रामांची कुटी न दिसल्याने त्याने ऋषी मंडळींना विचारले, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह असणारे रघुत्तम राम कुठे राहत आहेत? ते म्हणाले, पुढे दिसणाऱ्या पर्वताच्या पलीकडील बाजूस गंगेच्या उत्तर तटावर वनामध्ये शोभणारी आणि रम्य अशी रामाची कुटी एकांतस्थानी आहे. फळाने भरलेल्या आंबे फणस वृक्षाने पुष्कळ चंपक आणि कोविदार तसेच पुन्नागणे केळी यांनी वेढलेली अशी कुटी आहे. अशा प्रकारे मुनीने सांगितल्यावर मंत्र्यांचे सह भरत आनंदाने सर्वात प्रथम रघुनाथांच्या निवासस्थानाकडे निघाला. पुढे गेल्यावर दुरूनच भरत शत्रुघ्न यांनी अतिशय प्रकाशमान, अतिशय सुंदर आणि मुनीजनाने सेविलेला श्री रामांचा आश्रम पाहिला. तेथे वृक्षाच्या शाखावर चांगली वल्कले आणि मृगातीने टांगलेली होती आणि श्री रामांच्या निवासाने ते शांत रमणीय झाले होते. इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे अयोध्याकांडे अष्टमसर्ग समाप्त.